ಚವರ ಸೋಮೇಶ್ವರ ಪಾರ್ವತಿ ಚವರ ತು ಸೋಮೇಶ್ವರ ದೀನ ದಯೇಜಾ ಕೃಪಾ ಸಾಗರ ತುಜಾ ದರ್ಶನ ತುಜಾ ದರ್ಶನ ಭಕ್ತ ಹಿ ಆಲಿ ನ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಗರ್ಜನ ಝಾಲಿ ತುಜಾ ದರ್ಶನ ಭಕ್ತ ಹಿ ಆಲಿ ನ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಗರ್ಜನ ಝಾಲಿ
ಮೇಘಾಲಯ ದೇವಾಲಯ
माग सोमेश्वराची मालूबाईन पूजा केली, माग सोमेश्वराची मालूबाईन पूजा केली, हिन पूजा केली मालू अमरती झाली, हिन पूजा केली मालू अमरती झाली। सोमेश्वराच्या पूजेला जाई मध्यान रात्रीला, सोमेश्वराच्या पूजेला जाई मध्यान रात्रीला, पिंड रूपी पूजी देवाला, पिंड रूपी पूजी देवाला, आगतन मन ध्यान अर्पण शरण ती गेली, आगतन मन ध्यान अर्पण शरण ती गेली, आग शरण ती गेली मालू अमरती झाली, आग शरण ती गेली मालू अमरती झाली। यात्रा भरली या जोरात, आहो सोमेश्वराची यात्रा भरली या जोरात, अन हर हर महादेव भक्त आल्या ती गरजत, अन हर हर महादेव भक्त आल्या ती गरजत, कारंजे गावात, अन हर हर महादेव भक्त आल्या ती गरजत, अन हर हर महादेव भक्त आल्या ती गरजत। माझ्या दर्शनाला तो मनात आला, शंभू नांद तो कारंजेला पाहू देवाला, चला जाऊ या दर्शनाला तो मनात आला, शंभू नांद तो कारंजेला पाहू देवाला, शिवतीर्थाला आपण जाऊ डोळे भरून देवाला पाहू, छबील माणक्या चलतो मान जाऊ कारंजेला, छबील माणक्या चलतो मान जाऊ कारंजेला, धन्य तीरे झाली भक्ती मध्ये तीरे नाली, अमर होऊनिया गेली जागा मिळाली चरणाला जाऊ देवाला, जागा मिळाली चरणाला जाऊ देवाला,
सोमनाथ
येतो मे गशरात, येतो मे गशरात, याड बाई लागल मालूला आणि लागल मालूला, याड बाई लागल मालूला मालूचा तो सपनात, हे रूप शंभूच घेऊन ध्यानात, अन करी सेवा हो मालू दिन रात, सोमेश्वर पावला नवसाला, आग धावला हाक केला, सोमेश्वर पावला नवसाला, ये सोमे गश्वराच याडबाई लागल मालूला आणि लागल मालूला, याडबाई लागल मालूला बेलाच्या पानाची, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, भस्म भाळी रूप तुझे चंद्रमौळी हो, शेष गळी भस्म भाळी रूप तुझे चंद्रमौळी, बेलाची, बेलाच्या पानाची, याग जोडीन सखेतल जाऊ याग जोडीन, सोमनाथाला ये उभे तून, सखेतल जाऊ याग जोडीन, सखेतल जाऊ याग जोडीन, सोमनाथाला ये उभे तून, पाहिला सोमेश्वर, कोमण्याने पाहिला सोमेश्वर, झाला तो दर्शनाने अमर। कोमण्याने पाहिला सोमेश्वर, कोमण्याने पाहिला सोमेश्वर, झाला तो दर्शनाने अमर। जाऊ तीर्थाला भीगी भीगीन, जाऊ तीर्थाला भीगी भीगीन, सोमनाथाला येऊ भेटून, सख्यतल जाऊ याग जोडीन, सख्यतल जाऊ याग जोडीन, सोमनाथाला येऊ भेटून,
तुम्ही हर हर महादेव बोला।
बोला
तो सारे मिळून आज